ಆಕಾಶವಾಣಿ ಮುಂಬೈ. ಕೌಸ್ತುಭ್ ಪಟೈತ್ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಬಾತ್ಮ್ಯಾ ದೇತ್ ಆಹೆ. ಠಳಕ್ ಬಾತ್ಮ್ಯಾ. महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीसाठीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या. बुधवारी होणाऱ्या मतदानासाठी यंत्रणा सज्ज. महाराष्ट्रात आचारसंहिता लागू झाल्यापासून 80,000 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई. 660 कोटी रुपयांहून अधिक मालमत्ता जप्त. महायुती आणि महाविकास आघाडीकडून विधानसभा निवडणुकीत बहुमत मिळण्याचे दावे. आणि महाराष्ट्रातले 7,00,000 कोटी रुपयांचे प्रकल्प सत्ताधारी महायुतीमुळे इतर राज्यात गेल्याचा राहुल गांधी यांचा आरोप. धारावीकरांना पुनर्विकासानंतर तिथंच घर देण्याचं भाजपचं आश्वासन. महाराष्ट्रात विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक आणि नांदेड लोकसभा मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी आज संध्याकाळी थांबली. राज्यात यंदा 9,70,00,000 अधिक मतदार 288 आमदारांना निवडून देणार आहेत. त्यांच्यासाठी 1,427 मतदान केंद्र उभारली असून दुर्गम भाग वगळता इतर ठिकाणी सकाळी 7 ते संध्याकाळी 6 पर्यंत मतदान होईल. विधानसभा निवडणुकीसाठी यंदा 4,136 उमेदवार रिंगणात असून नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी 19 उमेदवार पात्र ठरले आहेत. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून राज्यात सुमारे 80,000 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई झाली. 56,000 अधिक शस्त्र जमा केली असून 611 शस्त्र परवाने रद्द झाले आहेत. तर 660 कोटी रुपयांहून अधिक रकमेची मालमत्ता जप्त झाली आहे. त्यात 153 कोटी रुपयांहून अधिक रोख, 282 कोटी रुपयांहून अधिक रकमेचे मौल्यवान धातू यासह इतर गोष्टींचा समावेश आहे. झारखंड विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठीचाही प्रचार आज संपला. या टप्प्यात 38 मतदारसंघांमध्ये येत्या 20 तारखेला मतदान होणार आहे. 150 अधिक उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. विविध पक्षांच्या नेत्यांनी आज प्रचारसभांचा धडाका लावला. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या नेत्यांनी त्यांच्या प्रचारसभांमधून हेमंत सोरेन सरकारचा कथित भ्रष्टाचार, बांगलादेशी घुसखोरी, बेरोजगारी आणि मासिक निधी हस्तांतरण योजना इत्यादी मुद्द्यांवर भर दिला. तर इंडिया आघाडीच्या नेत्यांनी महिलांसाठी रोख रकमेची हमी, बेरोजगारी, झारखंडबाबत केंद्र सरकारचा कथित पक्षपात आणि अपुरा निधी इत्यादी मुद्द्यांवर भर दिला. उत्तर प्रदेशातल्या विधानसभेच्या 9 जागांवरल्या पोटनिवडणुकीसाठीचा प्रचार आज संपला. आजच्या शेवटच्या दिवशी विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी प्रचारसभा, रोड शो यांच्या माध्यमातून मतदारांना आपापले उमेदवार निवडून देण्याचं आवाहन केलं. महाविकास आघाडीनं अनेक विकास कामांमध्ये अडथळे आणल्यामुळे लाखो रोजगारांवर गदा आली असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केला. मुंबईत झालेल्या वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. कोविड काळातही महाविकास आघाडीनं भ्रष्टाचार केल्याचा आरोप त्यांनी केला. तर महायुती सरकारच्या काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच नगरविकास खात्यात घोटाळा झाल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी आज केला. मुंबई शहरात मेट्रो मार्गासाठी बसवलेल्या खांबांवर अनेक ठिकाणी अद्याप गर्डर टाकणं बाकी असताना त्याचं रंगकाम केलं आहे. यासाठी 74,41,00,000 रुपयांचा खर्च केल्याचा आरोप ठाकरे यांनी केला. जगात भारत 5व्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. आता महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 1 ट्रिलियन इतकी बनवायची असेल तर महायुतीला मतदान करावं असं आवाहन केंद्रीय मंत्री JP नड्डा यांनी आज नवी मुंबईत केलं. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महायुतीचे वरिष्ठ नेतेही उपस्थित होते. महायुती सरकारच्या काळात शेतकरी, कामगार, तरुण, महिला यांचं जगणं कठीण झालं आहे. महागाई आणि बेरोजगारी प्रचंड वाढली आहे अशी टीका करत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी महाविकास आघाडीला विजयी करण्याचं आवाहन केलं. ते वसई इथं प्रचारसभेत बोलत होते. भाजप समाजामध्ये फूट पाडण्याचं काम करत असून काँग्रेस जोडण्याचं काम करत आहे असं खरगे म्हणाले. संविधान बदलणं हा भाजपचा हेतू असून संविधानाला धक्का लागला तर नागरिकांचे मूलभूत अधिकार धोक्यात येतील असं ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते आज बारामती इथं विधानसभा निवडणूक प्रचाराच्या सांगता सभेत बोलत होते. आपल्या सत्ताकाळात आपण कारखाने, MIDC उभारून हजारो रोजगार निर्माण केले, मात्र महायुती सरकारच्या काळात राज्यात येऊ घातलेले उद्योग गुजरातला नेण्यात आले असा आरोप पवार यांनी केला. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत.
विधानसभा निवडणुकीत विजयाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार? विविध मतदारसंघांमध्ये अटीतटीच्या लढतीत कोण बाजी मारणार? सर्वात जास्त जागा कोणता पक्ष जिंकेल आणि सरकार कोणाचं येणार याची उत्सुकता सर्वांनाच वाटते. ही उत्कंठा कळसाला पोचेल मतमोजणीच्या दिवशी येत्या 23 तारखेला. म्हणूनच त्या दिवशी आकाशवाणी प्रादेशिक वृत्त विभाग सकाळी 9 वाजल्यापासून सादर करणार आहे दर तासाला निवडणूक विशेष बातमीपत्र आणि दिवसभर विश्लेषणपर चर्चात्मक कार्यक्रम निवाडा जनतेचा. ऐकायला विसरू नका 23 नोव्हेंबरला राज्यातल्या सर्व आकाशवाणी केंद्रांवर सकाळी 9 पासून निवाडा जनतेचा.
राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महायुतीला जनतेचा कौल असल्यानं युतीच्या 165 पेक्षा जास्त जागा निवडून येतील आणि सरकार आपलंच येईल असा विश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. नागपुरात ते वार्ताहरांशी बोलत होते.
पूर्ण बहुमताने महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार येत आहे आणि प्रचंड मोठा विजय हा महाराष्ट्रात आम्हाला मिळणार आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेने आमचा जाहीरनामा मान्य केला आहे. गरीब कल्याणाचा, मध्यमवर्गीय कल्याणाचा, शेतकऱ्याच्या कल्याणाचा, घरगुती वीज बिल 30% कमी करण्याचा, लाडक्या बहिणीचा.
राज्यातलं महायुती सरकार असंवैधानिक आणि भ्रष्टाचारी असून महायुतीला सत्तेवरून खाली खेचणं हे पहिलं उद्दिष्ट असल्याचं प्रतिपादन काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी केलं आहे. ते आज संगमनेर इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. राज्यात सर्वत्र महायुती सरकारबद्दल प्रचंड राग असून या निवडणुकीत 180 जागा जिंकून महाविकास आघाडी सत्ता स्थापन करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राज्यातल्या 5 लाख युवांना रोजगार देण्याची क्षमता असलेले 7 लाख कोटी रुपयांचे प्रकल्प सत्ताधारी महायुतीमुळे महाराष्ट्रातून गुजरातला गेल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत रोजगार, महागाई, महिलांचे प्रश्न यासह महाराष्ट्राची संपत्ती महाराष्ट्राच्या जनतेला मिळणं हेच महत्वाचे मुद्दे आहेत असं ते म्हणाले. धारावीचा पुनर्विकास स्थानिकांचं हित लक्षात घेऊन केला जाईल असं त्यांनी सांगितलं.
धारावी का डेव्हलपमेंट जो वहां के स्टेक होल्डर्स है उनके इंटरेस्ट को लेकर होगा. और सिर्फ धारावी की बात नहीं है, दूसरी जमीन की बात है, मैंग्रोव्स की बात है, मुंबई की फ्लडिंग की बात है. और हम चाहते हैं कि जो धारावी के स्टेक होल्डर्स हैं और मुंबई की जनता का इसका फायदा हो. तो जो भी होगा स्टेक होल्डर्स से पूछकर, स्टेक होल्डर्स के पार्टिसिपेशन के साथ होगा. एक व्यक्ति के लिए सारे रूल्स तोड़कर नहीं होगा.
धारावीचा पुनर्विकास झाल्यानंतर तिथल्या सर्व रहिवाशांना धारावीतच घर देण्यात येईल असं भाजपा नेते विनोद तावडे यांनी सांगितलं. धारावीतल्या लोकांना विस्थापित करण्यात येणार आहे या काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या आरोपांना उत्तर देताना ते वार्ताहर परिषदेत बोलत होते. धारावीची जमीन अदानी समूहाला दिली जाणार नाही, ती राज्य शासनाच्याच ताब्यात राहील असं तावडे यांनी स्पष्ट केलं. नागपूरचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून सबका साथ सबका विकास हेच आपलं ध्येय आहे असं प्रतिपादन भाजप नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं. विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या नागपूर इथं आयोजित सांगता सभेत ते बोलत होते. विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी पक्ष सत्ता, यंत्रणा आणि पैशाचा गैरवापर करत असल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे. यात सर्वात जास्त पोलीस दलाचा वापर होत असून निवडणूक आयोगानं याची तात्काळ दखल घेऊन हस्तक्षेप करावा अशी मागणी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केली आहे. श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुराग कुमार दिसनायके पुढच्या महिन्यात भारत दौऱ्यावर येणार आहेत. श्रीलंकेचे नवनियुक्त परराष्ट्रमंत्री विजिता हेरत यांनी आज बातमीदारांशी बोलताना ही माहिती दिली. भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी गेल्या महिन्यात त्यांच्या श्रीलंका दौऱ्यात दिसनायके यांना भारत भेटीचं आमंत्रण दिलं होतं. डिसेंबरच्या मध्यावर अपेक्षित असलेल्या या दौऱ्यात दिसनायके भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करतील असं हेरत यांनी सांगितलं. राष्ट्रीय युवक महोत्सव पुढच्या वर्षी 11 आणि 12 जानेवारी 2025 रोजी विकसित भारत युवा नेतृत्व संवाद म्हणून साजरा केला जाणार आहे. केंद्रीय युवक कल्याण आणि क्रीडा मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी आज नवी दिल्ली इथं वार्ताहर परिषदेत ही घोषणा केली. या मंचामुळे देशातल्या युवकांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधण्याची आणि आपला दृष्टिकोन त्यांच्यासमोर मांडण्याची संधी मिळणार आहे. देशभरातल्या युवकांमधून प्रतिभा शोधणं आणि तिचा विकास करणं हा यामागचा हेतू आहे असं मांडवीय यांनी सांगितलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीसाठीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या. बुधवारी होणाऱ्या मतदानासाठी यंत्रणा सज्ज. महाराष्ट्रात आचारसंहिता लागू झाल्यापासून 80,000 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई. 660 कोटी रुपयांहून अधिक मालमत्ता जप्त. महायुती आणि महाविकास आघाडीकडून विधानसभा निवडणुकीत बहुमत मिळण्याचे दावे. आणि महाराष्ट्रातले 7 लाख कोटी रुपयांचे प्रकल्प सत्ताधारी महायुतीमुळे इतर राज्यात गेल्याचा राहुल गांधी यांचा आरोप. धारावीकरांना पुनर्विकासानंतर तिथंच घर देण्याचं भाजपचं आश्वासन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.